ഭക്താമരപ്രണത മൗലിമണി പ്രഭാണ മുദ്യോത കന്ദലിത പാപതമോ വിതാനം സമ്യക് പ്രണമ്യ ചിന് പാദയുഗയുഗാത വാലംബനം ഭവജലേ പതതാഞ്ജനാനാം യഹ സംസ്തുതഃ സകല വാങ്മയ തത്വബോധാ ദുദ്ഭൂത ബുദ്ധി പടുഭിഃ സുരലോകനാഥൈ സ്തോത്രൈർജഗത്ത്രിതയ ചിത്തഹരൈരുദാരൈ സ്തോഷേ കിലാഹമപി തം പ്രഥമം ജിനേന്ദ്രം ബുദ്ധ്യാ വിനാപി വിബുധാർജിത പാദപീഠ സ്തോതും സമുദ്യതമതിർവിഗതത്ര പോഹം ബാലം വിഹായ ജലസംസ്ഥിതമിന്ദുബിംബ മന്യഃ ക ഇച്ഛതി ജനഃ സഹസാ ഗ്രഹീതും വക്തും ഗുണാൻ ഗുണസമുദ്ര ശശാങ്ക കാന്താം കസ്തേ ക്ഷമഃ സുരഗുരു പ്രതിമോ വിബോധ്യാ കൽപാന്തകാല പവനോദ്ധത നക്രചക്രം കോ വാതരീതുമലമംബുനിധിം ഭുജാഭ്യാം സോഹം തഥാപി തവ ഭക്തിവശാൻ മുനീശ കർത്തും സ്തവം വിഗത ശക്തിരപി പ്രവൃത്തഃ പ്രീത്യാത്മവീര്യമവിചാര്യ മൃഗോ മൃഗേന്ദ്രം നാഭേതി കിന്നിച ശിശോഃ പരിപാലനാർത്ഥം അല്പശ്രുതം ശ്രുതവതാം പരിഹാസധാമ തദ്ഭക്തിരേവ മുഖരീ കുരുതേ ബലാന്മാ യത് കോകിലഃ കില മധൌ മധുരം വിരോതി തച്ചാമ്രചാരു കലികാനികരൈകഹേതോ ത്വത്സംസ്തവേന ഭവ സന്തതി സന്നിബദ്ധം പാപം ക്ഷണാക്ഷയമുപൈതി ശരീരഭാജാം ആക്രാന്തലോകമലിനീല മശേഷു മാഷു സൂര്യാംശു ഭിന്നമിവ ശാർവരമന്ധകാരം മത്വേതി നാഥ തവ സംസ്തവനം മയേത മാരഭ്യതി തനുധിയാപി തവ പ്രഭാവാ ചേതോ ഹരിഷ്യതി സതം നലിനി ദലേഷു മുക്താ ഫലദ്യുതിമുപൈതി നൂദ ബിന്ദുഃ ആസ്താന്തവസ്തവനമസ്തസമസ്തദോഷം ത്വത്സംകഥാപി ജഗതാം ദുരിതാനിഹന്തി ദൂരേ സഹസ്രകിരണഃ കുരുതേ പ്രഭൈവ പദ്മാകരേഷു ജലജാനി വികാസഭാഞ്ജി നാത്യദ്ഭുതം ഭുവനഭൂഷണഭൂതനാഥ ഭൂതൈർഗുണൈർഭുവി ഭവന്തമഭീഷ്ടുവന്തഃ തുല്യാ ഭവന്തി ഭവതോ നനു തേന കിം വാ ഭൂത്യാശ്രിതം യ ഇഹ നാത്മസമം കരോതി ദൃഷ്ട്വാ ഭവന്തമനിമേഷ വിലോകനീയം നാന്യത്ര തോഷമുപയാതി ജനസ്യ ചക്ഷുഃ പീത്വാ പയഃ ശശികരദ്യുതിദുഗ്ധസിന്ധോഃ ക്ഷാരം ജലം ജലനിധേ രസിതും കൈച്ഛേ യൈ ശാന്തരാഗരുചിഭിഃ പരമാണുഭിസ്ത്വം निर्मापितस्त्रिभुवनैकललामभूत् तावन्त एव खलु ते प्रणवः पृथिव्याम् यत्ते समानमपरन्न हि रूपमस्ति वक्त्रं पते सुरनरोरग्नेत्रहारी निःशेषनिर्जितजगत्त्रितयोपमानम् बिम्बं कलङ्कमलिनं क्व निशाकरस्य यद्वासरे भवति पाण्डुपलाशकल्पम् सम्पूर्णमण्डलशशाङ्ककलाकलाप शुभ्रागुणास्त्रिभुवनं तव लङ्घयन्ति ये संश्रितास्त्रिजगदीश्वरनाथमेकम् कस्तान्निवारयति सञ्चरतो यथेष्टम् चित्रं किमत्र यदि ते हृदशाङ्गनाभिर्नीतं मनागपि मनो न विकारमार्गम् कल्पान्तकालमरुता चलिता चलेन किं मन्दराद्रिशिखरं चलितं कदाचित् निर्धूमवर्तिरपवर्जिततैलपूरः कृत्स्नं जगत्त्रयमिदं प्रकटीकरोषि गम्यो न जातु मरुताञ्चलिताचलानां दीपोपरस्त्वमसि नाथ जगत्प्रकाशः नास्तं कदाचिदुपयासि न राहुगम्यः स्पष्टीकरोषि सहसा युगपज्जगन्ति नाम्भोधरोदर निरुद्ध महाप्रभावः सूर्यातिशायि महिमासि मुनीन्द्रलोके नित्योदयं दलितमोहमहान्धकारम् गम्यं न राहुवदनस्य न वारिदाणा विभ्राजते तव मुखाब्जमनल्पकान्ति विद्योतयज्जगदपूर्वशशाङ्कबिम्बम् किं शर्वरीषु शशिनानि विवस्वता वा युष्मन्मुखेन्दुदलितेषु तमः सुनाथ निष्पन्नशालिवनशालिनि जीवलोके कार्यं कियज्जलधरे जलभारनम्रे ज्ञानं यथा त्वयि विभाति कृतावकाशम् नैवं तथा हरिहरादिषु नायकेषु तेजोस्फुरन् मणिषु याति यथा महत्त्वम् नैवं तु काच शकले किरणाकुलेऽपि मन्ये वरं हरिहरादय एव दृष्टा दृष्टेषु येषु हृदयं त्वयि तोषमेति किं वीक्षितेन भवता भुवि येन नान्यः कश्चिन्मनो हरति नाथ भवान्तरेऽपि तीनां शतानि शतशो जनयन्ति पुत्रान् नान्यासु तन्त्वदुपमं जननी प्रसूता सर्वादिशो दधति भानि सहस्ररश्मिं प्राचीव दिक् जनयति स्फुरदंशुजालम् त्वामामनन्ति मुनयः परमं पुमांस मादित्यवर्णममलन्तमसः पुरस्ता उपलभ्य जयन्ति मृत्युम् नान्यः शिवः शिवपदस्य मुनीन्द्रपन्था त्वामप्ययम् विभुमचिन्त्यमसङ्ख्यमाद्यम् ब्रह्माण्डमीश्वरमनन्तमनङ्गकेतुम् योगीश्वरम् विदितयोगमनेकमेकम् ज्ञानस्वरूपममलम् प्रवदन्ति सन्तः बुद्धस्त्वमेव विबुधार्चितबुद्धिबोधात् त्वम् शङ्करोऽसि भुवनत्रयशङ्करत्वात् धातासि धीरशिवमार्गविधेर्विधानात् व्यक्तम् त्वमेव भगवन् पुरुषोत्तमोऽसि तुभ्यम् नमस्त्रिभुवनार्तिहराय नाथ तुभ्यम् नमः क्षितितलामलभूषणाय तुभ्यम् नमस्त्रिजगतः परमेश्वराय तुभ्यम् नमो जिनभवो दधिशोषणाय को विस्मयोऽत्र यदि नाम गुणैरशेषैस्त्वं संश्रितो निरवकाशतया मुनीश दोषैरुपात्त विविधाश्रय जात गर्वै स्वप्नान्तरेऽपि न कदाचिदपीक्षितोऽसि उच्चैरशोकतरुसंश्रितमुन्मयोख मा भातिरूपममलम् भवतो नितान्तम् स्पष्टोल्लसत्किरणमस्ततमो वितानम् बिम्बम् ब्रवेदिव पयोधर पार्श्ववर्ति सिंहासने मणिमयूखशिखा विचित्रे विभ्राजते तव वपुः कनिकावदातम् बिम्बम् वियत् विलसदंशूलतावितानम् तुङ्गोदयाद्रिशिरसीव सहस्ररश्मिः कुन्दावदात चलचामर चारुशोभम् विभ्राजते तव वपुः कलधौतकान्तम् उद्यच्छ शङ्खशुचिनिर्झरवारिधार मुच्चैस्तटन् सुरगिरेरिव शातकौम्भम् छत्रत्रयम् तव विभाति शशाङ्ककान्त मुच्चैस्थितम् स्थगितभानुकरप्रतापम् मुक्ताफलप्रकरजालविवृद्धशोभम् प्रख्यापय त्रिजगतः परमेश्वरत्वम् गम्भीरतारगवपूरितदिग्विभागस्त्रैलोक्यलोकशुभसङ्गमभूतिदक्षः सद्धर्मराज जय घोषण घोषकः सन् खेतुन्दुभिर्ध्वनतिते यशसः प्रवादी मन्दार सुन्दर नमेरुसुपारिजात सन्तानकादि कुसुमोत्कर वेष्टिरोत्था गन्धोदबिन्दु शुभमन्द मरुत्प्रपाता दिव्यादिवः पतति ते वच सान्ततिर्वा शुम्भत्प्रभावलय भूरि विभावि भोस्ते लोकत्रये द्युतिमतान् द्युतिमाक्षिपन्ति प्रोत्यत्ति वा कर निरंतर भूरि संख्या दीप्त्या जयत्यपि निशामपि सोम सौम्या स्वर्गापवर्गगम मार्ग विमार्गणेष्ट सद्धर्म तत्व कथनैक पटु स्त्रिलोक्यः दिव्यत्व निर्भवति ते विशदार्थ सर्व भाषा स्वभाव परिणाम गुणे प्रयोज्य उन्निद्रहे मनव पंकज पुंज कांति पर्युल्लसन्नख मयूख शिखाभिराम पादौ पदानि तव यत्र चिनेन्द्र धत्तः पद्मानि तत्र विबुधाः परिकल्पयन्ति इत्थं यथा तव विभूतिरभुचिनेन्द्र धर्मोपदेशन विधो न तथा परस्य यादृक् प्रभा दिन कृतः प्रहतांधकारा तादृक् कुतो ग्रह गणस्य विकासिनोऽपि चोतन्मदा विल विलोल कपोल मूल मत्त प्रमत प्रमर नाद विवेद्य कोपम् ऐरावता भमिभमुद्धत मापतन्तम् दृष्ट्वा भयं भवति नो भवदाश्रिताना भिन्नेभ कुम्भगलदुज्ज्वल शोणितात् मुक्ता फल प्रकर भूषित भूमि भाग बद्ध क्रम क्रमगतं हरिणाधिपोपि नाक्रामति क्रमयुगाचल संश्रितन्ते कल्पान्तकाले पवनोत्थत वह्निकल्पम् दावानलं ज्वलितमोज्ज्वलमोस्फुलिङ्गम् विश्वं जिघत्सुमिव सम्मुखमापतन्तम् त्वन्नाम कीर्तन जलं शमयत्यशेषम् रक्तीक्षणं समदकोकिल कण्ठनीलम् क्रोधोद्धतं फणिनमुत्फणमापतन्तम् आक्रामति क्रमयुगेण निरस्तशङ्कस् त्वन्नामनागदमनीरतियस्य पुंसः वल्गत्तुरङ्गगजगर्जित भीमनाद माजौ बलं बलवतामपि भूपतीना उद्यत्ति वा कर्मयूखशिखापवेत्थम् त्वत्कीर्तनात्तम इवाशुभिदामुपैति कुन्ताग्रभिन्न गजशोणितवारिवाह वेगावतार तरणातुरयोध भीमे युद्धे जयं विजित दुर्जय जय पक्षास् त्वत्पाद पंकज वनाश्रयिनो लभन्ते अम्भो निधो क्षुभित भीषण नक्र चक्र पाठीन पीठ भय दोल्वण वाडवाग्नो रंगतरंग शिखर स्थितयान पात्रास् त्रासं विहाय भवतः स्मरणाद् व्रजन्ति उद्भूत भीषण जलोदर भार्भुग्नाः शोच्यान्दशामुपगताश्चुत जीविताशः त्वत्पाद पंकज रज अमृत तीर्थ देहा मर्त्या भवन्ति मकरध्वज तुल्य रूपा आपाद कंठ मुरु शृंखल वेष्टितांगा गाढ़ं बृहन्नि गड कोटि निकृष्ट जंघा तन्नाम मंत्र मनीषं मनुजा स्मरन्तः सत्यः स्वयं विगत बंध भया भवन्ति मत्तत्विपीन्द्र विगराज दवान लाही संग्राम वारिधि महोदर बंधनोत्थम तस्याशु नाश मुपयाति भयं भियेव यस्तावकंस्तवमिमं मतिमानधीते स्तोत्रस्रजन्तव जिनेन्द्र गुणैर्निबद्धा भक्त्या मया विविधवर्ण विचित्र पुष्पा धत्ते जनो य इह कंठ गता मजस्रम् तं मान तुंगमवशासमुपैति लक्ष्मी तं मान तुंगमवशासमुपैति लक्ष्मी